हॅलो, गुड मॉर्निंग सर. मी परांजपे स्कीम मधून वैभव बोलतोय. मी कुमार सरांशी बोलतोय का?
हो सर, तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिली होती सर
सिटी स्केपच्या रिगार्डिंग. तुम्ही व्हिजिट केलं होतं तिथे? मग काय सर, म्हणजे तुम्ही गाडी आला? अच्छा, विचार करते. ओके सर, काय प्रॉब्लेम नाही. ओके सर, नो प्रॉब्लेम. थँक्यू.